श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. काल चांगदेव पासष्टीची 47वी ओवी घेऊन झाली. या 47व्या ओवीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला म्हटलं की तुझ्या आत्मस्वरूपाला पाहू गेले असता जेथे मीच नाही असे होते तेथे तू तरी कल्पना करण्याजोगा कसा असू शकशील, म्हणजे तुझी सुद्धा काय कल्पना करता येणार. तैसे तुझ आत्मया ते पाही देखो गेलिया मीची नाही तेथे तू कैसा काही कल्पावयाजोगा, तिथे तुझी कल्पना सुद्धा होऊ शकत नाही. अशी ही 47वी ओवी काल त्याच्यावरचं विश्लेषण घेऊन झालं. आज 48व्या ओवीकडे आपण वळत आहोत. सुरुवात करूया चांगदेव पासष्टीची 48वी ओवी. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. जो जागोनी नीद देखे तो देखणे पणा जेवी मुके तेवी तू ते देखोनी मीठा के काही न होनी. जो जागोनी नीद देखे म्हणजे जागृत अवस्थेमध्ये झोपेला जो पाहतो तो देखणेपणा जेवी मुखे, तो देखणेपणाला पाहण्याला ज्याप्रमाणे मुकतो तेवी तू ते देखोनी मीठा के काही न होनी. जो जागा राहून झोपला किंवा जो जागा राहून झोपेला पाहू शकतो किंवा झोपेला पाहू इच्छितो, झोपेला पाहण्याची ज्याची इच्छा आहे जागे राहून झोपेला पाहायचं आहे, बघा केवढी अवघड परिस्थिती आहे. जागृत अवस्थेमध्ये झोपेला पाहणे, त्याला निद्रा न दिसल्याने त्याचे निद्रा पाहणेपणही मुकले किंवा झोपेला पाहणेसुद्धा चुकले, त्याप्रमाणे चांगदेवा तुला पाहून मी माझे स्वरूप तुझ्या स्वरूपात गेल्याने मग तिथे काही शिल्लक राहत नाही. आता समजण्याला किती अवघड आहे, खूप गहन असा विचार आहे याच्यात. फार महत्वाची ओवी आहे. या ओवीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराजांना स्वस्वरूपाचा बोध करून देत असताना असं सांगत आहे की जो जागाहून निद्रेला म्हणजे झोपेला, जो जागाहून झोपेला पाहण्याचा प्रयत्न करील त्याला ती झोप कधी पाहाव्यास मिळेल का? कारण जागृत अवस्थेतून आपण निद्रा अवस्थेत कधी गेलो हे त्याचं त्यालाच माहीत नाही. या अवस्थांचं ट्रान्समिशन, ट्रान्सलेशन, ट्रान्सफॉर्मेशन काही म्हणावं आजच्या वैज्ञानिक भाषेत, तर त्या अवस्थांचं एका अवस्थेनंतर दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रत्यार्पण, तर अशी अवस्था आहे ती की त्याला ती निद्रा पाहायला मिळणार नाही, उलट ती दृश्य स्वरूपामध्ये निद्रा डोळ्यासमोर न आल्याने आपल्या पाहणेपणालाही तो मुकतो म्हणजे त्याचा पाहणेपणाही संपतो. अगदी त्याचप्रमाणे तुझ्या आत्मस्वरूपाला पाहण्याचा जेव्हा मी विचार करू लागतो त्यावेळी माझ्या ठाईचा दृष्टीपणा जाऊन मीही तुझ्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जातो, म्हणजे ते पाहण्यासाठी मी शिल्लकच उरत नाही. जागृत अवस्था, निद्रा अवस्था. जागृत अवस्था झोपेला पाहू शकत नाही, आणि निद्रा अवस्था जागृत अवस्थेला पाहू शकत नाही. म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह अशा दोन्ही अवस्था आहेत. म्युच्युअली इन्क्लुसिव्ह नाही आहे, म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह आहे. एक जेव्हा संपते तेव्हा दुसऱ्याची सुरुवात होते. आता या दोघांच्यामध्ये ट्रान्झिशन असेल थोडंसं, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्याचं ट्रान्झिशन असेल, पण ते ट्रान्झिशन इतकं सिमलेस असते की या अवस्थेतून त्या अवस्थेमध्ये कधी गेलं माहीत पडत नाही. उलट निद्रा अवस्थेमधून जेव्हा जागृती येते तेव्हा मात्र आपण झोपण्याचा प्रयत्न करतो किंवा झोपण्याचं नाटक करतो किंवा जाग आलेली असते तरी आपण पडून असतो. पण जागृत अवस्थेतून निद्रा अवस्थेत जाताना तसं होत नाही. आपण पडतो बेडवरती, पडल्यानंतर इकडचा तिकडचा विचार येत असेल, कुणी नामसंकीर्तन नाम जप करत असेल, कुणी कल्पनेचे इमले बांधत असेल, पण हळूहळू या अवस्थेतून त्या अवस्थेत कधी गेलो याचा थांग पत्ता लागत नाही. निद्रा अवस्था जागृत अवस्थेला पाहू शकत नाही आणि जागृत अवस्था निद्रेला पाहू शकत नाही. अगदी तसंच जो जागोनी नीद देखे तो देखेपणा जेवी मुके. जागृत अवस्थेत झोपेला पाहण्याचा प्रयत्न ज्यांनी केला तो त्या जागृत अवस्थेला सुद्धा मुकला. देवी तू दे देखोनी मी ठाके काही न होनी. म्हणून तुझ्या स्वरूपात मी जेव्हा डोकावण्याचा प्रयत्न करतो, अरे राजा मीच उरत नाही, ते पाहायला मी स्वतःच उरत नाही. जागृती निद्रा स्वप्न या तीन अवस्था असतात, किंवा जागृती निद्रा आणि सुषुप्ती ज्याला म्हणतो आपण, स्वप्न म्हणजे सुषुप्ती. या तिन्ही अवस्थांचा अनुभव आपण जवळजवळ दररोज घेत असतो. जेव्हा आपण जागे असतो त्यावेळी झोप नसते, आणि जेव्हा झोप नसली तर मग तिथे स्वप्नाचा काही प्रश्नच नाही. झोप नसेल तर स्वप्न येत नाही. काही लोकांना दिवसा स्वप्न पाहण्याची सवय असते, तर ती साधी कल्पना असते. जागृतीच्या उलट निद्रा आहे, प्रकाशाच्या उलट अंधार आहे. दोन्ही गोष्टी या एकाच वेळी संभवत नाहीत. दोन्ही गोष्टी एकाच वेळी संभवतात का? नाही. दोन्ही गोष्टींमध्ये ट्रान्झिशन असते, त्या ट्रान्झिशन फेजमध्ये दोन्ही गोष्टी असतात. जागृतीमध्ये ज्ञान आहे तर निद्रेमध्ये अज्ञान आहे. म्हणजे ज्ञान असले तर अज्ञान नसते, आणि अज्ञान असेल तर ज्ञान नसते. जागृती ही देहाची एक अवस्था आहे आणि ती बदलणारी अवस्था आहे. जागृती बदलणारी अवस्था आहे. आपण जाग असतो नंतर ती अवस्था बदलत जाते, परंतु एक अखंड जागृती आहे. आणि तो देहभाव विसर्जित होऊन जीवभाव समाप्त होऊन शुद्ध आत्मस्वरूपामध्ये गेल्याने जो अहमभाव अहंकाराचा भाव म्हणजे मी आत्मा आहे हा भाव स्थिर होतो. मग मी देह आहे हा भाव पूर्णपणे संपून जातो. आणि त्यावेळी जी जागृती असते त्याला अखंड जागृती असे म्हणतात. म्हणजे ज्यावेळी निरंतर आपल्याला हा अनुभव येईल की मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे, याला अखंड जागृतीची अवस्था म्हणतात. एक फार सुंदर श्लोक भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात आलेला आहे, त्याच्यावर माऊलींनी सुंदर निरूपण पण केलेलं आहे. पण संस्कृतातला जो मूळ श्लोक आहे तो असा आहे. या निशा सर्वभूतानां तस्य जागर्ति संयमी, यस्य जागर्ति भूतानि सानिशा पश्यतो मुने. या निशा सर्वभूतानां, सर्व लोकांना ज्या ठिकाणी निशा म्हणजे रात्र असते, सर्वसामान्यांना ज्या ठिकाणी रात्र असते, तस्य जागृती संयमी, त्या ठिकाणी संयमित जे मुनी असतात, संयमित योगी असतात, ते जागृत असतात. म्हणजे जिथे सर्व निद्रिस्त असतात तिथे संयमित असे जे मुनी असतात ते जागृत अवस्थे असतात. या निशा सर्व भूतानां तस्य जागृती संयमी यस्य जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. यस्य जागृती भूतानी ज्या ठिकाणी सर्व भूते जागृत असतात सा निशा पश्यतो मुने ती त्या मुनीसाठी त्या महात्म्यासाठी रात्र असते. म्हणजे ज्या गोष्टींसाठी ज्या विषय वासना या गोष्टींसाठी सर्वसामान्य जागृत असतात त्या ठिकाणी तो स्थितप्रज्ञ निद्रेत असतो. आणि ज्या ठिकाणी तो जागृत असतो त्या ठिकाणी सर्व लोक निद्रेत असतात. तो कोणत्या ठिकाणी जागृत असतो? तो अखंड जागृतीमध्ये असतो. अखंड जागृती कोणती? तो कधीच विसरत नाही की मी एक आत्मा आहे, मी एक शरीर आहे हे त्याच्या लक्षातच राहत नाही. मी एक आत्मा आहे म्हणून स्वतःला तो आत्माच पाहतो आणि सर्वांच्या ठाई देखील आत्माच पाहतो. म्हणून विषय वासनेमध्ये तो गुरफटत नाही. आणि इतर लोक ज्या विषय वासनेमध्ये दंग असतात त्या ठिकाणी त्याचं लक्षच जात नाही. निशा आणि जागृती. या निशा सर्व भूतानां तस्य जागृती संयमी यस्य जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. अमृतानुभवामध्ये अशा प्रकारची एक सुंदर ओवी माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आम्ही पूर्ण हंता वेठली सैंधामीच दाटली मालपलो ना प्रकटलो कोणी होनी. आम्ही पूर्ण अहंता वेठलो या ओळीवर आपण आधी सुद्धा विचार केलेला आहे. आम्ही पूर्ण अहंता वेठलो सैंधा आम्हीच दाटलो मा लपलो ना प्रकटलो कोणी होनी. आम्ही लपूनही राहत नाही किंवा प्रकटही होत नाही. आमचा हा मीपणा अहंता म्हणजे जाणीव ज्याला शुद्ध स्वरूपामध्ये मूळ अहंता असे म्हणतात ती अखंड माझ्यामध्ये आहे. त्याच्या विरुद्ध निद्रा, निद्रा म्हणजे अज्ञान, हे सगळं अज्ञान त्याविरुद्ध राहत नाही. आम्ही पूर्ण अहंता वेठलो सैंध आम्हीच दाटलो मा लपलो ना प्रकटलो कोणी होऊ. ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगत आहे की जोपर्यंत तू अज्ञानी होता तोपर्यंत मी तुला पाहत होतो, पण तुझं ज्ञान जागृत झालं, तुझ्या ठिकाणी स्वयंप्रकाश उत्पन्न झाला आणि मग मी तुला पाहू शकत नाही, तू मला दिसू शकत नाही, कारण मी आणि तू याच्यामध्ये भेदच राहत नाही. जोपर्यंत तू अज्ञानी होतास तोपर्यंतच मी तुला पाहत होतो. आता तूही जागृत झाला आणि मी तर जागृत आहे. आता तूही आत्मा आणि मीही आत्मा. मग आत्मस्वरूपाने आपण एकच एक आहोत असे एकमेकांना पाहणे संपले. पाहणेपणाविना हे पाहणे आहे आणि हेच खरे दर्शन आहे, हीच खरी फिलॉसॉफी आहे. जो जागोनी नीद देखे तो देखणेपणा जेवी मुके तेवी तू ते देखोनी मी ठाके काही न होणे. आता आपण त्या श्लोकावरती विचार केला. ती जी गहन स्थिती आहे ती स्थितप्रज्ञाशी आहे. स्थितप्रज्ञ स्थिर बुद्धीचा संतुलित असतो आणि म्हणून तो कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही. तो कायमस्वरूपी आत्मस्वरूपामध्ये जागृत असतो. ज्यावेळी स्थितप्रज्ञाची निर्णयी लक्षण सांगितलीत त्या ठिकाणी एक श्लोक असा पण आला की तिथे योग कर्मसु कौशलम या गोष्टीचा उल्लेख केला. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य ठेले. मन आणि बुद्धी यांचा बॅलेन्स जिथे होतो आणि त्यांच्या बॅलेन्समुळे चित्त स्थिर होते. समत्व चित्ताचे, अर्जुना समत्व चित्ताचे हेची सार जाण योगाचे. संपूर्ण योगाचं सार काही असेल, माऊलीच्या भाषेत अत्यंत सरळ सोपे, अत्यंत सरळ सोपे. योग कर्मसु कौशलम याची सोपी व्याख्या मराठीत सांगायची असेल तर समत्व चित्ताचे, तेच सार योगाचे. जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य, मन आणि बुद्धीचं कधी ऐक्य होत नाही. मन काही म्हणते आणि बुद्धी काही वेगळंच करते, आणि बुद्धी जर काही संकल्प करत असेल तर मनाचं वेगळंच चालते. पण मन आणि बुद्धी दोघे एकत्र झाले तर मग चित्तावर संतुलन असणे आवश्यक आहे. चित्त विचलित होऊ नये, आणि सगळा खेळ हा चित्ताला स्थिर करण्यासाठी आहे. आणि मन हे चित्ताला स्थिर होऊ देत नाही. मन म्हणजे एक मोटरसायकल समजा, चित्त त्या मोटरसायकलवर बसणारा तो मोटरसायकल सवार, तर त्या मोटरसायकलवर बसून हे चित्त फिरायला जातं इकडे तिकडे. मनाचं काम फक्त त्याला इकडे तिकडे घेऊन जाणे आहे, आणि मग ते चित्त इकडची तिकडची कल्पना इकडचं तिकडचं पाहते, बुद्धी संकल्प विकल्प करते. तर यांच्यामध्ये कुठेच काही तारतम्य नसते, आणि त्यातल्या त्यात यांचा हेडमास्टर, यांचा रिंगमास्टर अहंकार असतो. तो कुठं दुखावेल, कोणत्या गोष्टीचं त्याला वाईट वाटेल हे सांगता येते. तो अगदी पाहत असतो अपॉर्च्युनिटी. अहंकार आपला विस्तार करण्याची अपॉर्च्युनिटीज पाहत असतो. जागोजागी त्याला लहान लहान गोष्टीसाठी ठेस लागते, आणि जशी त्या अहंकाराला ठेस लागली त्याचं रूपांतरण मग क्रोधात होते. क्रोधाचं हळूहळू रूपांतर वैरामध्ये होतं. वैर जे आहे ते क्रोधाचा मुरब्बा किंवा लोणचं म्हणतात. वैर हे काही नसून क्रोध जेव्हा भरपूर झाला, एका बर्नीमध्ये त्याला त्याचं लोणचं घातलं, तर त्याचं रूपांतरण वैर वैरामध्ये होते. म्हणून वैरी होतात लोक. लोक असेच वैरी होत नाही, त्यांच्याबद्दलचा क्रोध असतो. हळूहळू ईर्ष्या, द्वेष, क्रोध हे सगळे मसाले त्या लोणच्याच्या बर्नीमध्ये पडतात, आणि मग हळूहळू हळूहळू त्याचं स्वादिष्ट लोणचं तयार होते, किंवा मुरावळा तयार होतो, किंवा मुरब्बा तयार होतो, आणि त्याला मग वैर म्हणतात. मग ती वैर भावना तयार होते, अत्यंत विषारी अशी वैर भावना. तर ते जर टाळायचं असेल तर समत्व चित्ताचे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या निशा सर्व भूतानां तस्य जागृती संयमी, यश जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. म्हणून जो स्थिर स्थितप्रज्ञ असतो तो या सगळ्या भानगडीत कधी काही पडत नाही, किंवा अभ्यासाने हळूहळू हळूहळू त्याची स्थिती अशी झाली असते, अशी उच्च स्थिती निर्माण झाली असते की त्याला इथे कोणतीच गोष्ट विचलित करू शकत नाही. आणि सर्व सामान्य लोक ज्या गोष्टी करतात त्या ठिकाणी तो निद्रिस्त असतो, आणि ज्या ठिकाणी तो जागृत असतो त्या ठिकाणी सर्वसामान्य लोक निद्रिस्त असतात. सर्वसामान्य लोकांच्या डोक्यातही येत नाही की आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी. तूर्तास इथे माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला जे सांगत आहे ते आहे, जागोनी नीद देखे तो देखणे पिणा जेवी मुखे. जागृत अवस्थेमध्ये झोप पाहणे हे जसं शक्य नाही, तसं मला तुला पाहणे देखील शक्य नाही, असा बोध सांगणारी ही जी ओवी आहे, ही 48वी ओवी, याचा पूर्वार्ध आज आपण घेतला. याच्यावरचं उर्वरित विश्लेषण आपण उद्या पण सुरू ठेवू, पण तत्पूर्वी या ओवीचा एकदा पुनरुच्चार करू. जो जागोनी नीद देखे तो देखणे पणा जेवी मुके, तेवी तू ते देखोनी मीठा के काही न होनी. जो जागा राहून त्या झोपेला पाहू इच्छितो, त्याला झोप न दिसल्याने त्याचे झोपेला पाहणे हे व्यर्थ जाते. त्याप्रमाणे तुला पाहून मी माझे स्वरूप, तुझ्या स्वरूपामध्ये गेल्याने मग तिथे काही शिल्लक उरत नाही, एकंदरीत शून्य उरतं। म्हणजे तू आणि मी आपल्यातला फरक हा शून्य होऊन जातो, कारण तू तोच मी आणि मी तोच तू होतो। पुंडलिकामरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।